पाठ्यपुस्तक पाठ दोन विरंगुळा।
तीन ग लागून गेली मोठी।
ताई, बेला लहान आहे का? कोण तो माणूस? कुठून आला? कुणी पाठवला? अशी कसलीही चौकशी न करताच पैसे उसने द्यायचे? कर्णाचा अवतारच लागून गेली की ही।
अगं, देईल तो पैसे परत, थोडी वाट तरी पाहशील की नाही?
झालं, घेतली सुनेची बाजू। लगेच कसा ग पाझर फुटतो तुला? तू गप्प बस, आली मोठी स्त्री मुक्तीवाली।
स्त्री मुक्ती? काय संबंध?
संबंध असो की नसो, पण बेलानं तुला विचारलं तरी होतं पैसे देण्याआधी?
नाही बाई, तिचे पैसे तिनं दिले, मी कशाला मध्ये?
वा, तिचे पैसे, मोठी मालकीणच लागून गेली। अगं, तू सासू ना तिची? ताई, तू ना बावळट आहेस अगदी।
उरेल का? बेला कोण लागून गेलीये आणि मी कोण मोठी आले आहे याची चर्चा करायला आली आहेस का तू? टीव्हीवरच्या मालिका बघणं कमी कर, जास्त चांगले विचार सुचतील तुला बोलायला।